नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. योग ही जगभरातल्या कोट्यावधी लोकांची जीवनशैली झाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा होत आहे. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पंतप्रधानांनी सामाजिक समरसतेची भारताची भूमिका मांडतानाच जगभरात सध्या असलेल्या तणावातून योग साधनाच आपल्याला शांततेचा मार्ग दाखवतो होते असं नमूद केलं. ते म्हणाले,
भारत की संस्कृति हमें सिखाती है सर्वे भवन्तु सुखिनः, यानी सभी का कल्याण ही मेरा कर्तव्य है. मैं से हम की ये यात्रा ही सेवा, समर्पण और सह अस्तित्व का आधार है. यही सोच सामाजिक समरसता को बढ़ावा देती है. आज पूरी दुनिया किसी न किसी तनाव से गुजर रही है. ऐसे में योग से हमें शांति की दिशा मिलती है.
यानंतर झालेल्या योगाभ्यासात पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री के राममोहन नायडू, आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. सुमारे 11 लाखांहून अधिक नागरिकांनी यावेळी एकत्रितपणे योगासनं केली. योगाभ्यास करणाऱ्या नागरिकांच्या गर्दीने विशाखापट्टणम शहरातले रस्ते, मैदानं आणि समुद्र किनारे असा सुमारे 26 किलोमीटरचा परिसर फुलून गेला होता. समुद्रातही नौदलाच्या जहाजांवर नौसैनिकांनी योगाभ्यास केला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथंही बीबी का मकबरा या ऐतिहासिक स्मारकाच्या प्रांगणात योगाभ्यास करण्यात आला. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर योगाभ्यास करण्यात आला. आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक नागरिक यात सहभागी झाले. मराठवाड्यात इतर सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला. तर नागपूर इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी योगाभ्यास केला. पुण्यात राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य वारकरी भक्तियोग उपक्रम घेण्यात आला. सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह नागरिक तसंच वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत विधानभवनात येत्या 30 जूनला 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेमध्ये अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनरावलोकन आणि प्रभावी नियंत्रण, अंदाज समितीची भूमिका या विषयावर विचारमंथन होईल. या 2 दिवसीय परिषदेमध्ये संसदेच्या तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे प्रमुख तसंच सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य सहभागी होणार आहेत. जागतिक संगीत दिनानिमित्त आज सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव घेण्यात येणार आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात 5 रेडिओ संवादक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. यावेळी आशा रेडिओ गौरव पुरस्कार तसंच महाराष्ट्र भूषण आशा भोसले पुरस्कार देण्यात येणार आहे. यासह आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक आदी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. आषाढी एकादशी वारीकरता तीर्थक्षेत्र पंढरपूर इथं मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण 1400 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांनुसार 2,80,00,000 रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. हा निधी अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेला नसून सर्वसाधारण योजनेतील जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी राखीव असलेल्या निधीतून उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी आरक्षित निधीवर कोणताही अन्याय झालेला नाही असं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं स्पष्ट केलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या संत जनाबाईंचे जन्मस्थान असलेल्या गंगाखेड इथं विदर्भ आणि अन्य भागातून येणाऱ्या पालख्या मुक्कामी थांबतात. शहरातील सवंगडी कट्ट्यातर्फे दिंडीतील वारकऱ्यांना विविध सोयी सुविधा पुरवल्या जातात. गेल्या 18 तारखेपासून कट्ट्यातर्फे आरोग्य सेवा शिबीर सुरू आहे. पॅरिस डायमंड लीग भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोपडा अव्वल ठरला आहे. नीरजने 88.16 मीटर अंतरावर भाला फेकून या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. जर्मनीचा आघाडीचा भालाफेकपटू ज्युलियन वेबर 87.88 मीटर अंतरावर भाला फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.